श्री समर्थ रामदास स्वामीकृत 12 व्या शतके 1 वैराग्य शतक श्री राम समर्थ नमन योगी राया स्वामी दत्तात्रेया गाई न वोविया संसारीचा संसारीचे दुःख आठवले मनी मागे नाना योनी भोगी येल्या परी नाही आठवण दुःख ते कठीण विसरलो राम चित्ती दृढ काम तेणे गुणेश्रम थोर झालो कासा विस थोर गर्भवासी नको त्या दुःखासी सांगवेना क्षीण अत्यंत कठीण रामा तुझ विण दुःख झाले भारी मातेच्या उदरी नव मासवरी कोंडी येले मज अत्यंत साकडी रामा कोण सोडी तुझ विणे मज जाहले बंधन जठरी शयन जननी जठर संकोचित थोर विष्टा आणि मूत्र नाकी तोंडी जंत वांती आणि पित्त निर्बुजले चित्त वायो नाही तेथे वन्नीचा उबारा तेणे या शरीरा दुःख होय थोर सर्वांग आहाळे तेणे गुणे पोळे अस्थिमांस अस्थिचा पंजर शिरी वेटाळीला नाडी गुंडाळीला मेदमांस कृमी कुश्चिळ कातडी गळती आतडी लवथवित ऐसे अमंगळ अत्यंत कुश्चिळ प्राण हा व्याकुळ होय दुःखे आला त्रास तेणे कोंडे श्वास कोंडीले उमस घेता नये येता सर्वथा बाहेरी ऐसे दाथरी उकडिता प्राणी करी तळमळ तव जन्म काळ आले पुढे अंत काळाचे संकट कष्टांवरी कष्ट थोर झाले कष्ट मातेच्या उदरी शिणलो श्रीहरी दास तुझा दास्य मी करीन ऐसे होते ध्यान जन्म काळी प्राण गेला माझा प्राण झाले विस्मरण स्वामीचे चरण विसरलो सोहम मग म्हणे कोहम जन्मकाळी बहु दुःख झाले दुःखे दुःख वलो मग म्हणे आहा जन म्हणे टाहा फोडी येला टाहो पडता भूमीवरी दिवसेंदिवस हरी विसरलो बुद्धी स्वहिताची शुद्धी अज्ञानाची वृद्धी होत आहे वृद्धी दृढ देह बुद्धी तुझ कृपानिधी अंतरलो सुख तुझ विसरता विषयो भोगिता दुःख झाले फार ऐसा हा संसार पुढे षडविकार उद्भवले तेणे सुख दुःख कळे प्राण हा आंदोळे दुःख होता दुःख होय देही माता नेणे काही मज वाचा नाही काय करू दुःखे पोळे अभ्यंतर मातेसी अंतर जाणवेना माझे दुःख मी अज्ञान मग मी रुदन करी देवा आता माझी सोडवण दुःख हे दारुण भोगवेना दुःख संसारीचे आता धावे बा अनंता पावे वेगी दास सोडवी आपुले लोभे वाहवले माया जाळी दृढ झाले माझे रामा नाम तुझे आठवेना चित्ती स्वहितांचे ज्ञान मायबापी लग्न केले लोभे लग्न केले मानिली आवडी पायी ओली बेडी बंधनाची बेडी प्रबळला काम मग कैचा राम आठवेना राम स्वामी त्रैलोक्याचा झालो कुटुंबाचा भारवाही झालो रामा अंतरलो बंधनी पडिलो काय करू मज कामाचे साकडे संसाराचे कोडे उगवेना मन आठवे कांचन सर्व काळ ध्यान प्रपंचाचे ध्यान लागले मानसी चित्त अहर्निशी दुश्चंचळ मानस संसार उद्वेगे क्षण क्षणाभंगे चित्तवृत्ती वृत्तिकांता धन पाहे जन मान इच्छेचे बंधन दृढावले बोझे प्रपंचाचे माथा तेणे गुणे व्यथा थोर होय व्यथा तारुण्याच्या भरे कामाचे काविरे आवरेना। आवरेना क्रोध तेने होय खेद वृत्तीचा उच्छेद करूप आहे। करूप आहे घात थोर पुढीलांचा मार्गस्वहिताचा अंतरलो। अंतरलो भक्ती ठाकेना विरक्ती देवा तुझी प्राप्ती केवी घडे। केवी घडे प्राप्ती मजपती तासी झाल्या पापरासी सांगो किती। सांगो किती दोष झाले लक्ष कोटी पुण्य माझे गाठी आडळेना। आडळेना पुण्य पापाचे डोंगर करीता संसार माझे माझे। माझी माता पिता माझे बंधुजन पुत्र कांता धन सर्व माझे। सर्व माझे ऐसे मानिला भरवसा तुझा जगदीशा विसरलो। विसरलो तुझ वैभवा करिता शेखी माता पिता राम झाली। राम झाली माता देखत देखता तरी म्हणे कांता पुत्र माझे। माझे पुत्र माझे स्वजन सोयीरे दृढ देही भरे अहंभाव। अहंभाव मनी दुःख अच्छा दुनी वर्त तसे जनी अभिमाने। अभिमान माथा वाहे कुटुंबाचा अंतरी सुखाचा लेश नाही। नाही नाही सुख संसारी पाहता पुरे देवा आता जन्म नको। नको नको आता घालू या संसारी पोळलो अंतरी काय करू। काय करू माझे नेणती स्वहित आपुलाले हित पाहतील। पाहतील हित वैभवाची सखी कोणी मज सेखी कामा नये। कामा नये कोणी तुझ विणे रामा नेई निज धामा माहियेरा। माहियेर माझे अंतरले दुरी लोभे दुराचारी गोवी येले। गोवी येले मज आपुलाल्या हिता माझी कोणी चिंता केली नाही। केली नाही चिंता लोभे गुंडाळीले पिळू न घेतले सर्व माझे। सर्व माझे गेले झालो निकारण स्वामीचे चरण अंतरलो। अंतरलो देवा आयुष्य वेचले अंतर पडिले काय करू। काय करू आता शरीर खंगले मज ओसंडिले जीव लगी। जीव लगी मज ओसंडिले देवा काय करू ठेवा प्रारब्धाचा। प्रारब्धाचा ठेवा प्रपंची रंगला देहे ही खंगला वृद्धपणी। वृद्धपणी माझे चळले शरीर श्रवण बधिर नेत्र गेले। नेत्र गेले मज पाहता दिसेना स्वये उठवेना पाय गेले। पाय गेले तेने दुःख होय भारी तेथेची बाहेरी जाववेना। जाववेना तेने झाले अमंगळ अत्यंत कुशचिळ वांतीपित्त। वांतीपित्त जन देखोनी पळती दुर्गंधी गळती नवनाळी। नवनाळी वाहे दुर्गंधी न साहे वांती होऊ पाहे देखताची। देखती सकळ सुटले पाझर मळमूत्री धर धरवेना। धरवेना तृषा क्षुधा आणि दिशा पराधीन आशा प्रबळली। प्रबळली आशा झाली अनावर चित्ती तृष्णा तूर सर्व काळ। सर्व काळ चित्ती थोरलोलंगता खायासी मागता नेदी कोणी। नेदी कोणी काही क्षीण झालो देही जीव लगितेही वोसंडिले। वोसंडिले मज वैभव गेलिया देहे खंगलिया दुःख झाले। दुःख झाले थोर शुधा आवरेना अन्नही जिरेना वांती होय। वांती होय तेने निर्भुजे वासना स्वादिष्ट चाववेना दात गेले। दात गेले तेने जिव्हेची बोबडी कंठ गडगडी बोलवेना। बोलवेना अंत काळींच्या विपत्ती सर्व ही म्हणती मरे नाका। मरे नाका आता कासया वाचला देव विसरला नेणोयासी। नेणोयाची नाही मर्यादा खुंटली सकळा लागली चिंतामणी। चिंतामणी वाटे मृत्यूची सकळा सर्वांशी कंटाळा आला थोर। आला थोर त्रास जीवलग बोलती देवायाची माती उचलावी। उचलावी माती सर्वांचे अंतरी सुखाची सोयरी दुरी ठेले। दुरी ठेले सर्व सुखाची चोरटी कोणीच सेवटी सोडविना। सोडविना कोणी श्रीरामा वाचुनी संकटी धावणी राम करी। राम करी तसे दासांचा सांभाळ भक्तांचा स्नेहाळ राम एक। भक्तांचा स्नेहाळ राम एक। जय जय रघुवीर समर्थ।